लगा कर देख लो कितना लगा सकते हो पहरा, मन को महकने से कैसे रोकोगे, मन तो कस्तूरी ठहरा। आज 6 डिसेंबर म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन। या दिवसावरती मी काही बोलणार नाही असं तर काही कधीच होणार नाही, कारण की भीमराव रामजी आंबेडकर ते डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर हा प्रवास खरं तर खूप खडतर, हे व्यक्तिमत्व माझ्यासाठी, तुमच्यासाठी, आम्हा सगळ्यांसाठी खूप जवळचं, आदरणीय आणि आदर्श असं व्यक्तिमत्व। त्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायला खूप काही आहे, खूप काही बोलू शकतो, त्यांनी काय केलं, त्यांचं तत्वज्ञान काय, त्यांचे विचार काय, त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, याबद्दल कितीही बोलावं तितकं कमी। पण आज आपण 21व्या शतकात जगतोय आणि या 21व्या शतकात जगताना सोशल मीडिया म्हणजे आपला प्राणवायू होतोय की काय ह्याची भीती, पण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणीतरी बाबासाहेबांना लिहिलेलं एक पत्र माझ्या वाचनात आलं आणि आज 6 डिसेंबरच्या पर्वावरती मला हे तुम्हाला ऐकवावं असं वाटतंय। खरं तर हे पत्र वाचल्यानंतर खूप अस्वस्थसं वाटायला लागलं, बट मला असं वाटतं मी याच्यावर बोलायला हवं आणि ते पत्र मी तुम्हाला ऐकवते। लेखिकेने बाबासाहेबांना हे पत्र लिहिलंय, तर हे लिहिताना लेखिका असं लिहिते, प्रिय बाबा 2 दिवस झाले खूप घालमेल होते, अस्वस्थ वाटतंय, संताप येतोय आणि सतत भीतीने छातीत दाटून येते। हे लिहितानाही हात थरथर कापतायत। जिथेही तुमचा पुतळा दिसेल तिथे तुम्हाला घट्ट मिठी मारावीशी वाटते, किंचाळू वाटतंय, मनात साठून ठेवलेला आक्रोश ओरडून काढावासा वाटतोय। तुमच्या मिठीशिवाय आता कुठलीच जागा या शहरात, या देशात मला सुरक्षित वाटत नाहीये। वर्गात शेजारी बसणारा, सभोवताली वावरणारा, अगदी डोळ्याने दिसणारा प्रत्येक पुरुष हा हैवान वाटतोय मला। रोज शारीरिक, मानसिक, लैंगिक छळ होतोय माझा, कधी स्पर्शातून, कधी शब्दातून, तर कधी नजरेतून, सतत बलात्कार होत आहेत बाबा। बाबा, आता परवा सकाळी रूममध्ये माझी एक मैत्रीण आली, ती तापानं फणफणत होती, धड उभंही राहता येत नव्हतं तिला, सतत रडत होती। तिच्या वागण्यावरून काहीतरी गंभीर झालंय याची कल्पना आली आणि मी तिला अस्वस्थ होऊन विचारलं। बाबा त्यानंतर जे ऐकलं ते मन सुन्न करणारं होतं। वयाच्या 17व्या वर्षी तिचं लग्न झालं। नवऱ्याच्या व सासरच्या मानसिक, शारीरिक, लैंगिक छळावर मात करून तब्बल 6 वर्ष त्या मुलीने कोर्टात लढा दिलाय। घरची परिस्थिती अगदी जेमतेम, पाठीमागे 3 बहिणी आणि भाऊ, या सर्व अडचणींना पार करून आज ती टाटा सामाजिक संस्थान मुंबई येथे शिकते। पण जगासाठी ती आजही उपेक्षित आणि उघड्यावर पडलेलीच। तिची घटस्फोटाची केस लढवणारा वकील, वय 65-70 इतलं, मागील काही दिवसांपासून तो तिला अतिशय गलिच्छ आणि अश्लील मेसेज पाठवू लागला। इथे शिकायला आल्यापासून तिच्या राहणीमानात बराच बदल झालाय, पण हाच बदल ह्या नीच पुरुषी मानसिकतेच्या लोकांना आमंत्रण वाटतोय। त्या पुढची हकीकत सांगताना तिचा थरकाप उडाला होता। त्याने कामाच्या बहाण्याने तिला भेटायला बोलवलं। तिने फार टाळाटाळ केली, मात्र तो थेट कॉलेजजवळ पोहोचला। तिच्या घटस्फोटाची केस घेणारा व आजोबांच्या वयाचा असल्याने मान राखून नाईलाजाने ती त्याला भेटायला गेली। त्याने AC कंपार्टमेंटचा सर्वात शेवटचा टेबल घेतला आणि तिला तिथे बोलवलं। त्याच्यासोबत आणखीन एक माणूस होता। इच्छा नसतानाही तिला त्या वकिलाजवळ बसावं लागलं। थोड्या वेळाने त्या समोरच्या माणसालाही तेथून हकलवून लावलं गेलं आणि मग हळूहळू तिला स्पर्श करायला सुरुवात केली। तो 65-70 वर्षाचा माणूस तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करत होता। हनुवटी धरून, सांग तुला कुठे फिरायला जायचंय, असे प्रश्न विचारत होता। सतत पाठीवरून हात फिरवत होता। हिची पार घाबरगुंडी उडाली तर तो म्हणाला, अगं तू बाकीच्या मुली बघत नाहीस का, त्या कशा राहतात बघ, सगळं करतात पण अंगाला लागू देत नाही। हे ऐकल्यावर ती थरथर कापू लागली आणि लगेच तिने काढता पाय घेतला। त्या दिवशीपासून तिने हॉस्टेलमध्ये स्वतःला डांबून घेतलंय, भीतीनं तापही आलाय, फोन बंद करून रडत बसली आहे नुसती. हे सर्व ऐकल्यावर राग, भीती, किळस या सर्व भावनांचा माझ्या मनात एकत्र उद्रेक होऊ लागला. जेव्हापासून ती वयात आली आहे तेव्हापासून ती केवळ तिच्या चारित्र्यावर होणारे दागच झेलतीये. तिच्या दैनंदिन जीवनात भेटणाऱ्या प्रत्येक पुरुषाला ती अवेलेबल वाटतीये. त्या सगळ्यामुळे तिच्या मनात होणारी घुसमट आणि तिचं मानसिक खच्चीकरण आता साफ तिच्या चेहऱ्यावरती दिसू लागलं होतं. म्हणून बाबा आता तिला खचू देणं, स्त्री म्हणून या देशाला, लढावय्या म्हणून या समाजाला आणि मैत्रीण म्हणून मला तीळभरही परवडण्यासारखं नव्हतं. म्हणून आता ह्या परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. आधी त्या माणसाचं फेसबुक प्रोफाईल चक्क हुडकावून काढलं आणि माझ्या पायाखालची जमीनच घसरली. बाबा तो मानवाधिकार कार्यकर्ता आहे हो, एक आंदोलनाचा तो मोठा कार्यकर्ता, अनेक चळवळी करणारं महाराष्ट्रातलं मोठं नाव, आदिवासी नसून सुद्धा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या, त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या लोकांमध्ये ह्या माणसाचं नाव घेतलं जातं. हे सगळं वाचल्यावर माझ्या हातून मोबाईलच खाली पडला. नाना विचारांनी मन भांबावून गेलं. सर्वात आधी डोळ्यासमोर आल्या त्या पार्थिव बेड्यांवरच्या किशोरवयीन मुली, आदिवासी वस्त्यातल्या त्या स्त्रिया, मानवाधिकार मागायला त्याच्याकडे आलेल्या त्या तमाम हतबल स्त्रिया, त्या कित्येकदा ह्याच्या जबड्यात अडकल्या असतील. आता मला त्या त्या स्त्रिया दिसू लागल्या होत्या ज्या आमच्या शांत राहण्यामुळे ह्याचा शिकार होणार होत्या. म्हणून ठरवलं, पाण्याचा घोट घेतला, रेकॉर्डिंग सुरू केलं आणि त्याला खोटी पत्रकार बनून फोन केला. हॅलो हॅलो सर, बोलतात का? हां बोला. सर मी सकाळ पेपरमधून बोलतीये. आताच हैदराबादमध्ये झालेल्या प्रियंका रेड्डीच्या बलात्काराच्या केसवर मी एक लेख लिहितीये, त्यात तुमचं मत जाणून घ्यायचं होतं. हां हां विचारा ना. एव्हा ना मुलाखत पेपरमध्ये येणार म्हणून तो माणूस खूपच खुश झाला होता. सर तुम्ही दलितांच्या प्रश्नावर काम करतात त्यामुळे तुम्ही अनेक लैंगिक छळ आणि बलात्कार ह्यांच्या घटना जवळून बघितल्या असतील. खैरलांजीमध्ये प्रियंका भूतमांगेवरती झालेला बलात्कार व हैदराबादमध्ये प्रियंका रेड्डीवर झालेला बलात्कार, ह्याकडे न्यायव्यवस्थेचा आणि माध्यमांचा वेगळा दृष्टिकोन आहे असं तुम्हाला वाटतं का? हो हो नक्कीच. दलित स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांना, बलात्कारांना ही समाजव्यवस्था गांभीर्याने घेत नाही. आता मात्र हे ऐकल्यावर माझी तळपायाची आग मस्तकात गेली आणि माझे स्वतःवरचं नियंत्रण सुटलं. तुम्हाला लाज वाटते का म्हणून मी त्याला जाब विचारला. माझ्या मैत्रिणीला तिच्या परवानगीशिवाय हात लावण्याची तुमची हिंमतच कशी झाली? तुम्हाला दिलेल्या मानाचा गैरफायदा घेत तुम्ही तिला अश्लील स्पर्श केलाच कसा? असा जाब विचारल्यावर तो पार हादरून गेला. पुढे मी हे प्रकरण मीडियामध्ये CM पर्यंत नेण्याची धमकी दिली आणि त्याने घाबरून फोन कट केला. आमच्याजवळ सर्व स्क्रीनशॉट, मेसेज आणि कॉल रेकॉर्ड्स असल्यामुळे त्याने आम्हाला माफीचे मेसेज पाठवायला सुरुवात केली. आता तर हे प्रकरण इथेच मिटवण्याची भीक तो मागू लागला आणि शेवटी त्याने माझ्या मैत्रिणीला लिखित स्वरूपाची माफी मागितली आणि असं पुढे कधीही कुणाशीही करणार नाही याची शाश्वती सुद्धा दिली. खरं तर हे प्रकरण माफी मागण्यावरच संपायला नको, पण ह्या प्रकरणाचं पुढे काय करायचं याचा संपूर्ण निर्णय माझ्या मैत्रिणीचा असेल, मी सोबत असेलच. ह्या समाजाने, जाती व्यवस्थेने, पर्यायी पितृसत्ताक व्यवस्थेने स्त्रियांवर इतकी बंधनं लादली की त्या भीतीही व्यक्त करू शकत नाहीये. बाबा तुमच्या नावानं चळवळी चालवणारे, समान अधिकारासाठी लढणारे, स्वतःला पुरोगामी म्हणणारे हे पुरुष हे तुमचे नाहीतच. हे सुनील अवचार सर अशा मानसिकतेच्या पुरुषांना जे संबोधतात ना, कास्ट पेट्रियार्कल. म्हणून आज आत्ता समोरून ह्या क्षणाला माझ्याकडे कौतुकाने बघणारा पुरुषही मला डोळ्याने बलात्कार करणारच वाटतोय. हे लिहितानाही हात थरथरतोय. ही पुरुष सत्ताक व्यवस्था व त्याची बळी पडलेली माझी मैत्रीण मला त्या माणसाचं नाव लिहिण्याची परवानगी देत नाहीये. अशा अदृश्य साखळीने माझे हात बांधले गेले आहेत, पण मी लढेल माझ्या मैत्रिणीसाठी, अशा अनेक स्त्रियांसाठी ज्या आत्ताही फसल्या आहेत कुठल्या तरी कास्ट पेट्रियार्कल जबड्यात. मी झगडेल त्या सुंदर निर्मळ विश्वासाठी जिथं सावित्रीच्या पदराची सावली आणि महात्मा फुल्यांचा वास असेल. मी हट्ट धरेल त्या समाजासाठी जिथे फातिमा सारख्या अनेक रागिण्या त्राणाचे मळे फुलवतील. मी झिजेल त्या समाजासाठी जिथे मुक्ता साळवेसारख्या सर्व मुली मुक्त असतील. पण तोवर ह्या जगात बाबा तुमच्या मिठीशिवाय मला कुठलीच जागा सुरक्षित वाटत नाही. मला तुमच्या मिठीत रडायचंय, किंचाळायचंय आणि शेवटी बुद्धाच्या कुशीत निजायचंय हे जग सम्यक होईपर्यंत. हॅशटॅग पत्र बाबासाहेबांना वनश्री. मित्रांना असं होतं ते पत्र मनापासून आवडलं म्हणून तुम्हाला शेअर करावं असं वाटलं. जर तुम्हालाही आवडलं असेल, तुम्हालाही याच्यामधल्या भावना कळाल्या असतील तर तुम्हीही तुमच्या मित्रमैत्रिणींना हे शेअर करा. मला फेवरेटमध्ये ॲड करा म्हणजे जे काही चांगले वाईट पॉडकास्ट मी बनवतीये त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तोपर्यंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करते. भेटूया लवकरच पुढच्या एपिसोडमध्ये. खुश रहा, आनंदी रहा. तुमची मैत्रीण सोनाली.